निर्गम अध्याय 18. देवाने मोशे व इस्रायल लोक यांच्यासाठी जे केले तसेच त्यांना परमेश्वराने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी मोशेचा सासरा मिद्यानी याजक इथ्रो याने ऐकले. मोशेने आपली पत्नी सिप्पोरा पूर्वी परत पाठवली होती तिला आणि तिच्या दोन पुत्रांना घेऊन मोशेचा सासरा इथ्रो आला. पहिल्या मुलाचे नाव गेरशोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, मी या देशात परका आहे. दुसऱ्या मुलाचे नाव एलिएझर असे होते कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, माझ्या पित्याच्या देवाने मला मदत केली व मला फारोच्या तलवारीपासून वाचवले. तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे त्याची पत्नी सिप्पोरा व त्याचे दोन पुत्र घेऊन मोशेकडे आला. त्याने मोशेला निरोप पाठवला, मी तुझा सासरा इथ्रो तुझी पत्नी व तिचे दोन पुत्र यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे. तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला सामोरा गेला, त्याने त्याच्या पुढे लवून त्यास नमन केले आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारल्यावर ते तंबूत गेले. परमेश्वराने इस्रायली लोकांसाठी फारोचे व मिस्री लोकांचे काय केले तसेच मिस्राहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला, परमेश्वराने त्यांना कसे वाचवले, ती सर्व हकीकत मोशेने आपल्या सासऱ्याला सांगितली. परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिस्राच्या लोकांपासून परमेश्वराने इस्रायल लोकास स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला. इथ्रो म्हणाला, ज्याने तुम्हास मिस्र्यांच्या व फारोच्या हातातून सोडवले, ज्याने आपल्या प्रजेला मिस्र्यांच्या तावडीतून स्वतंत्र केले तो परमेश्वर धन्य होय. परमेश्वर सर्व देवाहून श्रेष्ठ आहे हे आता मला कळले. इस्रायल लोकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानत असलेल्या मिस्री लोकांचे त्याने काय केले हे मला समजले. मग मोशेचा सासरा इथ्रो याने देवाला होम बली व यज्ञ केले. नंतर अहरोन इस्रायलाच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो यांच्या बरोबर देवासमोर जेवण करावयास आला. दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करावयास बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशे समोर उभे होते. मोशे लोकांसाठी काय काय करतो ते इथ्रोने पाहिले तेव्हा तो म्हणाला, तू लोकांबरोबर जे हे करतोस ते काय आहे? तू एकटाच न्यायनिवाडा करण्यासाठी बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्या भोवती उभे राहतात ते का? मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, देवाला प्रश्न विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात. लोकांचा काही भांडण तंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांचा आपसात निवाडा करतो आणि देवाचे नियम व विधी यांचे शिक्षण त्यांना देतो. परंतु मोशेचा सासरा त्यास म्हणाला, हे तू करतोस ते चांगले नाही, तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे, त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात. हे काम तुला एकट्याला करवणार नाही, तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो आणि देव तुला मदत करो. या लोकांचा देवाकडे तू मध्यस्थ हो आणि यांची प्रकरणे देवापाशी ने, तू त्यांना नियम व विधी या संबंधी शिक्षण दे, त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे त्यांना तू समजावून सांग। तू लोकांमधून कर्तबगार, देवाचे भय धरणारे व विश्वासू, सत्यप्रिय, अन्याय न करणारे असे लोक निवडून घे। त्यांना 1000 लोकांवर, 100 लोकांवर, 50 लोकांवर आणि 10 लोकांवर नायक म्हणून नेम। या नायक लोकांनी लोकांचा न्याय निवाडा करावा। जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्याय निवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा। परंतु लहान सहान प्रकरणासंबंधी त्यांनी स्वतः निर्णय द्यावेत। अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल, तसेच तुझ्या कामात ते वाटेकरे होतील। तू असे करशील व देव तुला आज्ञा देईल तर तू टिकशील आणि हे सर्व लोक शांतीने आपल्या ठिकाणास पोहोचतील। तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले। मोशेने इस्रायल लोकातून चांगले लोक निवडले आणि त्यांना 1000 1000, 100 100, 50 50 व 10 10 नायक म्हणून नेमले। ते लोकांवर न्यायाधीश झाले। लोक सतत नायकांकडे आपली गाराणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकरणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे। मग थोड्याच दिवसांनी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला।